नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये। आज मी तुम्हाला हिटलर आणि इतर राष्ट्राध्यक्षांच्या म्हणजेच रूझवेल्ट किंवा मुसोलिनी, इंग्लंडचे चर्चिल यांच्या परराष्ट्र धोरणाविषयी सांगणार आहे। इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती घडून आली तेव्हा युरोपीय राष्ट्रांना नवीन भूमीचा शोध घेण्यासाठी नौकानयनाची कास धरावी लागली। नवनवीन भूप्रदेश शोधणे, तेथील सांस्कृतिक, नैसर्गिक आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आणि तेथे वसाहत स्थापन करणे हे त्यांच्या नित्याचेच बनले होते। यातूनच आक्रमक राष्ट्रवाद, शस्त्रसज्जतेसाठी बाळगलेली गुप्तता याबद्दलचा संशय अशा अनेक गोष्टी उदयास आल्या। याचाच सर्वात मोठा परिणाम म्हणजे पहिले महायुद्ध होय। बिस्मार्क व कैसर विल्यम्स यांचे धडाडीचे परराष्ट्र धोरण, फ्रान्सला एकाकी पाडण्यासाठी चाललेली खटपट, नौदल व हवाई दल यांचे चाललेले आधुनिकीकरण, बलाढ्य इंग्लंडला न दुखवणे इत्यादी धोरणे युरोपातील वातावरण संभ्रमात टाकणारी होती। त्यातच इंग्लंडचा जर्मनीच्या कील कालव्याला असणारा विरोधसुद्धा नगण्यच होता। याचीच असणारी रागयुक्त युद्धाची भावना ऑस्ट्रिया सर्बियाच्या अंतर्गत युद्धातून उफाळून आली। अमेरिकेने सुरुवातीस तटस्थतेचे धोरण अवलंबले परंतु ते फार काळ टिकले नाही। ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रान्सिस फर्डिनांडची हत्या एका सर्बियन नागरिकाने केल्याने विश्वयुद्धाची ठिणगी पडली। यालाच महत्त्वाचे सामरिक धोरण असे म्हणतात। ऑस्ट्रियाच्या पाठीशी जर्मनी तर सर्बियाच्या पाठीशी सोव्हिएत रशिया उभा राहिला होता। परंतु झारच्या अनियंत्रित राजवटीमुळे व अपुऱ्या साधनांमुळे रशियाने तहाद्वारे माघार घेतली। परंतु इकडे जर्मनीने पाणबुड्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने अमेरिकेने शेवटचा निर्वाणीचा इशारा त्यांना दिला, पण तो देऊनसुद्धा त्यांनी वापर सुरूच ठेवल्याने अमेरिकेने युद्धात उडी घेतली व अत्यंत यशस्वीपणे मित्र राष्ट्रांना युद्धात विजय मिळवून दिला। या विजयामुळे अक्षगड तर लयालाच गेला। अक्षगटातील सर्व राष्ट्रांवर अत्यंत अपमानकारक तह लादले गेले। त्यांचा साम्राज्यवादाचा हक्कसुद्धा काढून घेतला गेला आणि वर्सायच्या तहाने युद्ध समाप्तीची घोषणा दिली। पण जाणो न जाणो या वर्सायच्या तहातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली होती। हा अपमानकारक तह याद्वारे प्रत्येक जर्मन नागरिकाला द्वेष वाटत होता। त्यातूनच निर्मिती झाली मुसोलिनी आणि हिटलरसारख्या हुकुमशहांची। त्यावेळी कार्यरत असलेला राष्ट्रसंघ देखील त्यांना रोखण्यास असमर्थ ठरला। पहिल्या महायुद्धाप्रमाणेच वसाहतवाद आणि शस्त्रसज्जतेची लालसा हेच यामागचे खरे हेतू होते। फक्त त्याला थोड्या नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली होती इतकंच। पोलंड विरुद्धच्या आक्रमणाने युद्धाला तोंड फुटलं। वेगवेगळ्या आघाड्यांवर हे युद्ध लढलं गेलं। जपान हा देशसुद्धा अक्षर देशांच्या बाजूने लढला। दुसऱ्या महायुद्धातल्या घोडचुका माझ्या मते या पुढील दोनच असाव्यात। पहिली म्हणजे रशियावर जर्मनीने हवामानाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता केलेले चुकीचे आक्रमण, चुकीच्या वेळी केलेले आक्रमण। आपल्या सर्वांना इतिहास माहितीच आहे, नेपोलियन बोनापार्टने सुद्धा जेव्हा रशियावरती हल्ला केला होता त्यावेळेला सुद्धा हिवाळ्याचाच ऋतू होता आणि त्या ऋतूचा फायदा नेहमी रशियन लोकांना होत आलेला आपण पाहिलेला आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जपानने पर्ल हार्बरच्या अमेरिकी नौदल तळावर केलेला नौदल हल्ला, हवाई हल्ला, आपल्याला माहितीच आहे। याच्यामुळेच अमेरिकेने या युद्धात उडी घेतली। युद्धाबद्दल साशंक असणाऱ्या अमेरिकेने घेतलेला हा युद्धाचा निर्णय। दुसरे महायुद्ध तसे बघितल्यास अमेरिकेच्या महासत्तापदी आरूढ होण्यासाठी हातभार लावणारेच ठरले। दुसरे महायुद्ध या पृथ्वीच्या इतिहासातील निर्णायक घटना म्हणता येईल। आज जगात जितकी विमाने आहेत त्याच्या तिप्पट विमानांचा वापर दुसऱ्या महायुद्धात झाला होता। लीग ऑफ नेशन्सच्या अपयशानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्मितीचा पाया घालण्यात आला। मात्र या संघटनेमध्येही जुन्या लीग ऑफ नेशन्सने केलेल्या चुका सुधारण्यासाठी त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देण्यात आले। एकूणच दुसऱ्या महायुद्धानंतर नवे जग जन्मले असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही। ब्रिटिश जनतेला आणि साम्राज्याला हे महायुद्ध फारसे शुभ ठरले नाही। आर्थिक ताण, नव्याने उदय पावलेल्या अमेरिकेसारख्या महासत्तेचे वर्चस्व यामुळे त्यांच्या अतिमहत्वाकांक्षी धोरणांना ठेच पोचत होती। त्यातच भारत आणि इतर आफ्रिकी देशात स्वातंत्र्याची ज्योत कक्षा वृंदावत होती। धन्यवाद।